आज आपण नामाची साधना करणार आहोत. श्री रामचंद्रांचं सगुण रूप आणि नंतर रामचंद्रांचं निर्गुण असं स्वरूप आपल्या ठिकाणी चिदाकाशामध्ये आपण भावणार आहोत. सुरुवातीला आपण रामचंद्रांचं सगुण रूप आपल्या हृदयस्थानी भावणार आहोत. ही साधना करत असताना आपण मुखानी रामनाम घ्यावं. जर तुमच्यापैकी कोणाला असं वाटलं की आपण मनात नाम घ्यावं तरी देखील चालेल. मी नाम सांगेन आणि माझ्या पाठोपाठ तुम्ही नाम घ्याल. तुमचं नाम घेऊन होईपर्यंत मी थांबेन आणि परत नाम घेईन. नंतर हा थांबण्याचा काळ थोडा थोडा वाढत जाईल. म्हणजे मी नाम सांगितलं आणि तुम्ही पाठोपाठ नाम घेतलं तर तुमच्या असं लक्षात येईल की लगेच मी नाम घेत नाहीये. तुम्हाला प्रथम हृदयस्थानी रामाच्या सगुण मूर्तीकडे पाहत नाम घ्यायचं आहे. यावेळेला मध्ये जे अंतर असेल त्या अंतरामध्ये अत्यंत प्रेमानी, भक्तीनी, समर्पण भावानी सगुण रामाच्या मूर्तीकडे तुमच्या अंतःकरणात असलेल्या तुम्ही पाहत असाल. आणि नंतर जेव्हा चिदाकाशामध्ये पाहत आपण नाम घेऊ तेव्हा निर्गुण परब्रह्माशी एकरूपता असं त्याचं स्वरूप असेल. आणि तेव्हाही मी थांबण्याचा काळ तसाच ठेवत जाईन. तुम्ही परमात्म स्वरूपाशी एकरूपता अनुभवत थांबत थांबून राहाल. आपण नामस्मरण सुरू करू. ही प्री रेकॉर्डेड साधना आहे, आधीच रेकॉर्ड करून ठेवलेली आहे आणि ती तुमच्याबरोबरच मीही करणार आहे. हरिओम तत्सत. हरि हरि. आज आपण नामस्मरणाची साधना करणार आहोत. नामस्मरण हे समाधानाला कारण, नामस्मरण हे आत्मदर्शनाला कारण आहे असं सगळे संत सांगतात. नामस्मरण ही सोपी साधना आहे. नामस्मरण ही मन लावून करण्याची साधना आहे. नामस्मरण ही भाव ओतून करण्याची साधना आहे. समर्थ असं म्हणतात की जयाचे योगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य दिजे. या नामस्मरण साधनेच्या प्रारंभी आपण काही संकल्प करणार आहोत. त्यासाठी प्रथम आपण सर्वजण डोळे मिटून काही संकल्प करू आणि ही साधना देखील आपण डोळे मिटून नाम घेत करायची आहे. आपण सर्वजण डोळे मिटून घेऊ. आणि समर्थ म्हणतात तसं ज्याच्या योगानी, म्हणजे रामाच्या योगानी, रामाच्या नामाच्या योगानी आपल्याला समाधान प्राप्त होतं. समाधाना ऐसे थोर नाही असं समर्थ एका ठिकाणी म्हणतात. समाधान हेच इति कर्तव्य आहे. आपल्या मनाचं सगळं चांचल्य सोडून दिल्याखेरीज आपल्याला नामस्मरणाने समाधान प्राप्त होणार नाही. म्हणून आपण डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये श्री रामचंद्रांना अतिशय शरणागत भावानी आपलं सगळं चांचल्य, मनाचं चांचल्य समर्पण करतो आहोत असा संकल्प करू. आपण संकल्पपूर्वक मनाचं चांचल्य श्री रामांना समर्पित केलं याचा अर्थ नामस्मरण करत असताना मनाला आता इकडं तिकडं फिरायला परवानगी नाही. समर्थ अजून एक युक्ती अशी सांगतात, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मना पापिणीते नसोदे. जर अहंता असेल, देह मन बुद्धी च्या ठिकाणी अहंता असेल, तरी देह मन बुद्धीची अहंताच पाप प्रेरक राहते. त्यामुळेच आपल्या हातून नको असलेली कृत्य घडतात, देह बुद्धीची कर्म घडतात. म्हणून आपण अहंता त्यागाचा संकल्प करू. आपल्या ठिकाणी नाम घेत असताना ही पाप करायला लावणारी पापिणी अहंता नसावी असा आपण संकल्प करू. नाम घेत असताना खरा खुरा शरणागत भाव, अहंता त्यागाचा भाव आपल्या ठिकाणी असू देत. समर्थ अजून एक महत्वाची गोष्ट सांगतात, ते असं म्हणतात की अनन्यासी रक्षितसे चाप पाणी. रामाखेरीज दुसरा कोणीही तारणहार नाही, त्याच्या खेरीज आता मला दुसरा कोणीही नाही अशी खरीखुरी भावना आपण ठेवू. आपण अन्य सर्व आश्रयांचा त्याग करून नाम घेऊ. अन्य आश्रय म्हणजे आपल्यापाशी असणारं धन, सत्ता, विद्वत्ता, आपली कौटुंबिक उत्तम स्थिती, आपली जी काही पद प्रतिष्ठा आहे ती. या कशाचाही आश्रय आपल्याला नाही असा खराखुरा भाव आपण धरू. असं केल्यामुळे राम रक्षण करता आहे हा भाव आपल्या ठिकाणी दृढ होईल. अनन्य होऊन नाम घेण्याचा संकल्प केल्यानंतर त्याच्या बरोबरीने आपण समर्थ म्हणतात त्याप्रमाणे मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेवीजे लक्ष तेथे. अतिशय आदरपूर्वक आपण रामनामाच्या ठिकाणी सर्व लक्ष नाम घेत असताना ठेवणार आहोत असा आपण संकल्प करू. रामनाम हेच सुखनिधान आहे. समर्थ अजून एक गोष्ट सांगतात, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्तिकीजे. राघवाच्या ठिकाणी म्हणजे राघवाच्या सगुण रूपाच्या ठिकाणी आणि राघवाच्या नामाच्या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी आपण वस्तीकर होऊन राहण्याचा संकल्प करू. नाम घेत असताना श्री रामचंद्रांच्या आनंददायी सगुण मूर्तीच्या ठिकाणी तसंच त्यांच्या नामाच्या ठिकाणी आपण अत्यंत स्थिर बुद्धी ठेवू असा आपण संकल्प केला. आपण शरणागत भावानी सर्व चांचल्य सोडून देण्याचा, मनाचं चांचल्य सोडून देण्याचा संकल्प केला, तसंच देह मन बुद्धीची पाप प्रेरक अहंता त्याचा त्याग करण्याचा संकल्प केला. त्याप्रमाणेच अन्य आश्रयांचा त्याग रामाच्या खेरीज सर्व आश्रयांचा त्याग आपण केला, त्यामुळे राम हा आपला रक्षणकर्ता आहे असा खराखुरा भाव आपण धरला. तसंच राम हे सुख निधान आहे, त्याच्या ठिकाणीच सर्व सुख आहे असं असल्यामुळं अति आदराने या सुख निधानाच्या ठिकाणी आपण सर्व लक्ष देण्याचा संकल्प केला. तसंच राघवाच्या ठिकाणी म्हणजे सगुणाच्या ठिकाणी आणि त्याच्या नामाच्या ठिकाणी आपण वस्तीकर होऊन राहण्याची स्थिर बुद्धी राखली. आता डोळे मिटल्या अशाच स्थितीमध्ये आपण आपल्या हृदयाच्या ठिकाणी लक्ष देऊन राहू. आपल्या हृदयाच्या ठिकाणी आपण श्रीरामांचं दर्शन घेतो आहोत अशी भावना करू. रामाचं दर्शन हे एकट्या रामाचं दर्शन होऊ शकत नाही. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात मजा पुरतो मारुतीर यस्य तम वंदे रघुनंदनम. ज्याच्या उजव्या हाताला बंधू लक्ष्मण आहे आणि ज्याच्या डाव्या हाताला जनकात्मज सीतामाई आहेत आणि पुढं मारुतीराया सेवेकरता म्हणून उभे आहेत, अशा रामचंद्रांना आपण आपल्या हृदयाच्या ठिकाणी पाहायला सुरुवात करू. आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी राम आहेत म्हणजे हृदयाच्या ठिकाणी आनंद आहे, हृदयाच्या ठिकाणी समाधान भरून राहिलेलं आहे, हृदयाच्या ठिकाणी दैवी गुणांनी जणू वस्ती केलेली आहे. अशा भावानी आपण श्री रामचंद्रांकडे आपल्या अंतरचक्षूंनी हृदयामध्ये पाहत आता नाम घ्यायचं आहे. श्री राम जय राम जय जय राम। 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 समर्थ म्हणतात, दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळपोटी थरारी। हा कोदंडधारी धनुर्धर राम पुढे ठाकला असताना प्रत्यक्ष काळ देखील यम देखील भयचकित होतो। श्री राम जय राम जय जय राम। 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 महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। ज्यांनी बंदी शाळेतून देवांना सोडवलं, ज्याचं नित्य स्मरण भगवान श्री शिवशंकर आणि जगन्माता पार्वती देवी करत असतात, असे रामचंद्र आपल्या दासांची कधीही उपेक्षा करत नाहीत असं समर्थ म्हणतात। त्यांना आपण आपल्या हृदयभूमीमध्ये पाहत नाम घेतो आहोत। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री श्री राम जय राम जय जय राम। 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 समर्थ म्हणतात, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊनी गेली। रामचंद्रांच्या पदस्पर्शाने अहिल्या शिळेचा उद्धार झाला। आपली ही देहबुद्धीची शिळा रामचंद्रांच्या पदस्पर्शाने उद्धरून जावो। श्री राम जय राम जय जय राम। 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 हृदयाच्या ठिकाणी लक्ष देऊन अत्यंत शरणागत भावानी आपण नामस्मरण करतो आहोत। रामचंद्रांना निहाळत आपल्या हृदयाच्या ठिकाणी मोठ्या आनंदानी प्रेमानी आपण नामस्मरण करतो आहोत। श्री राम जय राम जय जय राम। 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 घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी असं समर्थ म्हणतात। करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। हा राम लावण्य घन आहे, अत्यंत धैर्यवान गंभीर प्रकृतीचा आणि प्रतापाने परिपूर्ण आहे। आपल्या सेवकाचं संपूर्ण रक्षण करणारा आहे, संकटाच्या समयी सेवकाला रक्षिणारा आहे। श्री राम जय राम जय जय राम। 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 समर्थ म्हणतात सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठप आहे, सुखानंद आनंद कैवल्य दानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। तो नेहमीच आपल्या सन्निध आहे। मोठ्या कृपाळूपणे कृपाळू होऊन संकटाच्या समयी आपल्या ठिकाणी असणारं अल्पधारिष्ट्य त्याची तो परीक्षा करतो, पण कृपाळूपणाने परीक्षा करतो, वेळप्रसंगी उडी घेऊन आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतो। तो सुखस्वरूप आहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, तो मोक्षदाता आहे। त्याच्या केवळ नामस्मरणानी परमार्थाच्या इतिहासामध्ये गेल्या हजारो वर्षामध्ये कित्येक भक्त उद्धरून गेले। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। आपल्या हृदयाच्या ठिकाणी त्याच्या सगुण रूपाचं आपण दर्शन घेत घेत नाम घेतो आहोत। नाम घेऊन झाल्यानंतर त्याचं दर्शन घेत स्तब्ध होऊन थांबून पाहतो आहोत। आणि तो सुखानंद आनंद कैवल्यदानी आपल्यावर कृपा करतो आहे। आपल्या ठिकाणी देखील सुख आनंदाचा कैवल्य भावाचा म्हणजे मोक्षाचा उद्भव होतो आहे। तो राम सुखस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे। सुखानंद आनंद हेच कैवल्याचं स्वरूप आहे। कैवल्य म्हणजे मोक्ष, कैवल्य म्हणजे केवल ब्रह्म भाव शिल्लक असण। आपल्या देहाला ओलांडून, आपल्या देह भावाला ओलांडून आपल्या मनाला ओलांडून आपल्या तर्कबुद्धीला ओलांडून आपण केवल सुखामध्ये केवल आनंदामध्ये परम सुखामध्ये परम आनंदामध्ये लीन होऊन जातो आहोत आणि आपलं हे लीन होणं म्हणजे आपल्या ठिकाणी परमात्मा भाव निर्माण होणं आहे. इथून पुढचं नाम घेत असताना आपण परमात्मा भावामध्ये लीन झाल्यामुळं जीव शिवभावात लीन झाल्यामुळं आता हृदयाच्या ठिकाणी देखील परमात्मा भावच असेल, मूर्ती नसेल. ती मूर्ती देखील आपल्या मूळ स्वरूपामध्ये परमात्मा भावामध्ये लीन झाली आणि आपणही देहापासून परमात्मा भावामध्ये लीन होऊन गेलो. आपण परमात्म्याशी एकरूपता साधली. आता आपण नाम तर घ्यायचं आहेच, हे नाम आपल्या हृदयाच्या ठिकाणी लक्ष देऊनही आपण घेऊ शकतो. तसं चिदाकाशात लक्ष दिलं तरी देखील चालेल. हे नाम आता ध्यानाकडे घेऊन जाईल. याचं कारण आता हे नाम घेत असताना आपण सगुण मूर्ती पाहत नाही आहोत. आपण सुखानंद आनंद कैवल्याशी समरस झालेले आहोत. राममूर्ती कैवल्याशी समरस झाली ती मुळातच आहे आणि नाम घेणारा मी देखील आता देहभावानी जाऊन कैवल्याशी समरस झाला. चिदाकाशामध्ये समर्थ म्हणतात, मना नाकळे नाढळे रूप जाचे दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. आता द्वैत भाव सोडून दिलेला आहे. त्या सर्वोत्तमाचं ध्यान आता द्वैताखेरीज आपण एकरूपतेनी करणार आहोत. हे ध्यान नामाच्या साह्याने आपण करू. मी नाम सांगेन, तुम्ही नाम घ्याल. मगासपासूनच मी नाम सांगितल्यानंतर आणि तुम्ही नाम घेतल्यानंतर मी थोडा वेळ मध्ये थांबत होतो, तुम्हाला हृदयाकडे पाहायला सवड देत होतो. आता तुम्ही चिदाकाशामध्ये सतत पाहत राहाल आणि नाम घेत राहाल. चिदाकाशामध्ये एकरूपतेच्या भावानी नाम घ्याल आणि जेव्हा तुम्ही नाम घ्याल आणि थांबाल आणि मी नाम सुरू केलेलं नाही तेवढ्या वेळामध्ये तुम्ही परमात्म्याशी शुद्ध परमात्म्याशी एकरूपता अनुभवत ध्यान करत राहाल, मग मी नाम घेईन. तुम्ही ते एकरूपतेनेच ऐकाल, एकरूपतेनेच चिदाकाशात पाहाल, एकरूपतेनेच नाम घ्याल आणि परत ध्यानामध्ये जाल. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम।
नभे जाणता नेणता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा। नभे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुती नेणती नेणती अंत त्याचा। श्री राम जय राम जय जय राम। नभी वावरे जो अणुरेणु काही रीता ठावया राघवे वीण नाही। तया पाहता पाहता तेची झाले तेथे लक्ष आलक्ष सर्वई बुडाले। अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नसाहे। अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे दुजे वीण देखून स्वामी प्रतापे। श्री
श्री राम जय राम जय जय राम।
कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था, मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, तोगे तो चितो राम सर्वत्र पाहे।
श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम।
कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना, बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली। कधी जीवपणानी परमात्म स्वरूपापासून दूर झालो होतो कोण जाणे, आता फारा दिवसांनी बहुता दिसा परत एक रूपता साधली, विदेहत्व प्राप्त झालं, सर्व काया देखील तृप्त होऊन गेली, निवून गेली। चिराकाशात लक्ष आहे,
श्री राम जय राम जय जय राम।
आनंद स्वरूपाशी एकरूपता साधलेली आहे. श्रीराम म्हणजे परमात्मा. सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, दोन्ही म्हणजे श्रीराम. आपण आपल्या मनाचं सगळं चांचल्य रामांना अर्पण केलं. आपल्या ठिकाणी असणारी देह मन बुद्धीची पाप प्रेरक अहंता, त्याच्या त्यागाचा संकल्प केला. आपण सर्व आश्रयांचा त्याग करून एका रामाचाच आश्रय धरला, त्यामुळे राम आपला रक्षणकर्ता झाला. त्याच्या चरणांशी सर्व सुख विराजमान आहेत. आपण अत्यंत आदराने त्या ठिकाणी लक्ष ठेवलं. राघवाच्या ठिकाणीच वस्ती केली, म्हणजे सगुण रामचंद्रांच्या रूपाच्या ठिकाणी आणि नंतर निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी, आणि आपण सुखरूप होऊन गेलो. रामाच्या कृपेनी आपल्याला रामाचा बोध प्राप्त झाला. मोठ्या धन्यतेनी तृप्ततेनी आपण आता या नामस्मरणाच्या साधनेतून बाहेर येणार आहोत. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपण त्याचा हलकाच स्पर्श आपल्या कपाळाला, डोळ्याला, गालांना करत आपण हळूहळू डोळे उघडणार आहोत. डोळे उघडल्यानंतर आपल्याला जी सृष्टी दिसेल ती रामरूपच आहे, आपल्या सकट रामरूप आहे, म्हणजे आनंद स्वरूप आहे असा बोधच कायम ठेवायचा आहे. हरी 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 राम 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 स्वामी जी हरी हरी।
बोला पुंडलीक वरदेय हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 हरि।